आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर. आसाम केरळम आणि पुदुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी आणि तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान, तर पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला 2 टप्प्यात मतदान होणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या बैठकीसाठी रवाना. आणि बीसीसीआयकडून रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिताली राजचा सन्मान. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल नवी दिल्लीत आसाम, केरळम, पुदुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. आसाम, केरळम आणि पुदुचेरीत 9 एप्रिलला तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र पुढील महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला 2 टप्प्यात मतदान होईल. निवडणूक होत असलेल्या या 4 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात आता आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. याशिवाय निवडणूक आयोगानं 6 राज्यातील 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी 23 एप्रिलला मतदान होईल. या सर्व ठिकाणी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार तसंच राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे. गोव्यातील फोंडा, गुजरातमधील उमरेथ, कर्नाटकातील बागलकोट आणि दक्षिण दावणगिरे, नागालँडमधील कोरिडांग आणि त्रिपुरातील धर्मनगर या जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. गोवा, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा येथील पोटनिवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात येईल आणि 9 एप्रिल रोजी मतदान होईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीची अधिसूचना या महिन्याच्या 30 तारखेला जारी केली जाईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी ब्रुसेल्समध्ये पोहोचले. 2 दिवसांच्या या दौऱ्यात परराष्ट्र व्यवहार परिषदेच्या बैठकीत युरोपियन युनियनच्या 27 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जयशंकर संवाद साधणार आहेत. ते युरोपियन युनियनच्या नेतृत्वाबरोबर आणि बेल्जियम आणि इतर सदस्य देशांमधील त्यांच्या समकक्षांबरोबर बैठका घेतील असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. डॉ जयशंकर यांच्या भेटीमुळे युरोपियन युनियनसोबत भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल. नागरिकांनी विशेषतः तरुणांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. वाहने चालवताना शिस्त आवश्यक असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रातील नागपूर इथं सिम्बायोसिस महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात गडकरी यांनी काल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरवर्षी सुमारे 50,000 मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे होतात तर 26,000 मृत्यू सीट बेल्ट न वापरल्यानं होतात असं त्यांनी नमूद केलं. तेलंगणा विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी काल एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सभापती गद्दम प्रसाद कुमार आणि विधान परिषदेचे अध्यक्ष गुट्टा सुखेंदर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. 2027 या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांकरता सरकारनं नामांकनं आणि शिफारसी मागवल्या आहेत. नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने आणि शिफारशी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वीकारल्या जाणार आहेत. या पुरस्कारांसाठी वंश, व्यवसाय, पद किंवा लिंगाचा भेद नसेल. देशातील सर्व नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहेत असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र असणार नाहीत. सर्व नागरिकांना स्वनामांकनासह नामांकन किंवा शिफारसी करण्याची विनंती मंत्रालयानं केली आहे. 1954 साली सुरू करण्यात आलेले पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिका आणि इस्रायली सैन्यानं इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केल्यानं पश्चिम आशियातील संघर्ष आता तीव्र झाला आहे. इराणमधील इस्फहान या औद्योगिक शहरावर अनेक हल्ले झाले असून एका कारखान्यातील किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. संयुक्त अरब अमिरातीला देखील या संघर्षाची झळ बसत आहे. ऊर्जा आणि बंदरांच्या कामकाजावर अमिराती बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दरम्यान अबुधाबीमधील भारतीय दूतावासानं दुबई, शारजा आणि अबुधाबी इथून विमान उड्डाण वेळापत्रकाबाबत अद्ययावत सूचना जारी केल्या आहेत. पुढील 2 दिवसात कतार एअरवेज ही विमान कंपनी नवी दिल्ली, मुंबई आणि कोचीसाठी उड्डाणं सुरू करणार आहे अशी माहिती दोहा इथल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. अमेरिकेशी चर्चा करण्याबाबत कोणतेही कारण इराणला दिसत नाही असं मत इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराग्ची यांनी व्यक्त केलं आहे. ते काल अमेरिकन प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी कोणताही करार करण्यास अमेरिका अद्याप तयार नाही कारण कराराच्या अटी पुरेशा समाधानकारक नाहीत असं विधान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अराग्ची यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. जोपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ही जाणीव होत नाही की त्यांनी अमेरिकन आणि इराणी या दोन्ही जनतेवर जे बेकायदेशीर युद्ध लादलं आहे ते चुकीचं आहे आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधीही होता कामा नये तोपर्यंत इराणचं सशस्त्र दल आपला हल्ला सुरूच ठेवेल तसंच या युद्धातल्या पीडितांना योग्य ती नुकसान भरपाई देखील मिळाली पाहिजे असं इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचा नमन पुरस्कार सोहळा काल नवी दिल्लीत पार पडला. दिग्गज खेळाडू रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं तर महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिला महिला जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2024-25 या क्रिकेट हंगामात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना तर सर्वोत्कृष्ट देशांतर्गत खेळाडू म्हणून आयुष म्हात्रे आणि इरा जाधव यांना गौरवण्यात आलं. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठीचा पुरस्कार मुंबई क्रिकेट संघटनेला देण्यात आला. बँकॉकमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध फ्युचर्स करंडक स्पर्धेत भारतानं 5 पदकांची कामगिरी केली आहे. यामध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. कालच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या 51 किलो गटात चंद्रिका पुजारीनं उझबेकिस्तानच्या मार्डोनोवा नोझाकतला 5-0 पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं. ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातील किमान 12 गावांना काल वादळाचा जोरदार तडाखा बसला. यामुळे 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. वादळामुळे अनेक झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून 200 अधिक घरांचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशात काल दुपारी काही ठिकाणी गारपीट आणि पाऊस झाला तर गेल्या 24 तासात हिमवृष्टी झाल्याचंही वृत्त आहे. भारतीय हवामान विभागानं बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी वादळासह गारपीटीचा नारिंगी बावटा जारी केला आहे तर उद्यापर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 2-3 दिवसात बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, ओडिशा, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील भागात विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर. आसाम, केरळम आणि पुदुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी आणि तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान तर पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला 2 टप्प्यात मतदान होणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या बैठकीसाठी रवाना. आणि बीसीसीआयकडून रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि मिताली राजचा सन्मान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.